पहिले करिंथकरास पत्र अध्याय 12. आता बंधूंनो, आध्यात्मिक दानासंबंधी तुम्ही अज्ञान असावे असे मला वाटत नाही. तुम्हाला माहीत आहे की जेव्हा तुम्ही यहुदी तर होता तेव्हा मूर्तीपूजेकडे तुमचा कल होता. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की देवाच्या आत्म्याने बोलणारा कोणीही मनुष्य असे म्हणत नाही की येशू शापित असो आणि पवित्र आत्म्याशिवाय कुणीही येशू प्रभू आहे असे म्हणू शकत नाही. आध्यात्मिक दाने विभागलेली आहेत, पण तोच आत्मा ही विभागणी करतो. सेवेचे प्रकार आहेत, परंतु ज्याची आम्ही सेवा करतो तो एकच आहे. कार्य करण्याचे वेगवेगळे विभाग आहेत, पण ह्या सेवा एकाच देवाकडून येतात, कारण प्रत्येकाच्या फायद्यासाठी एकेकाला आत्म्याचे प्रगटीकरण दिले आहे. एका व्यक्तीला आत्म्याच्या द्वारे दैवी ज्ञानाचे वचन सांगण्याचे शहाणपण दिले जाते आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याच आत्म्याच्या द्वारे दैवी ज्ञानाने बोलण्याचे. कोणाला त्याच आत्म्याने विश्वास व दुसऱ्याला फक्त त्याच एका आत्म्याद्वारे बरे करण्याचे दान दिले आहे. दुसऱ्या कोणाला अद्भुत कार्य करण्याची शक्ती व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ती, तर दुसऱ्याला आत्मा आत्म्यातील फरक ओळखण्याची, दुसऱ्या कोणाला वेगवेगळ्या भाषा बोलण्याची, दुसऱ्याला भाषांतर करून अर्थ सांगण्याची शक्ती दिली आहे. परंतु तो एकच आत्मा जो त्याच्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देऊन ही सर्व कार्ये पूर्णत्वास नेतो. कारण ज्याप्रमाणे आपणातील प्रत्येकाला एकच शरीर आणि त्याला अनेक अवयव असतात आणि तरीही सर्व अवयव जरी ते पुष्कळ असले तरी त्यांचे मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त सुद्धा आहे. जर आपण यहुदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र असून आपणाला एकच आत्मा देह म्हणून दिला आहे, कारण एका आत्म्याने आपणाला एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा दिलेला आहे. आता एका मानवी शरीरात एकच अवयव असत नाही तर पुष्कळ असतात. जर पाय म्हणतो मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होत नाही, होते का? आणि जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होत नाही, होते का? संबंध शरीरच जर डोळा असते तर आपल्याला ऐकता कशी आली असते? परंतु प्रत्यक्षात शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे ठेवला आहे. आणि सर्व अवयव जर एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? पण असे आहे की अवयव अनेक आहेत, शरीर मात्र एकच आहे. डोळा हाताला म्हणू शकत नाही की मला तुझी गरज नाही, किंवा दुसरे उदाहरण द्यायचे तर डोकं पायांना म्हणू शकत नाही मला तुमची गरज नाही. याच्या उलट जे अवयव आपण कमी महत्वाचे समजतो त्यांची आपण अधिक काळजी घेतो, आणि जे न दाखवण्याजोगे अवयव त्यांना मोठ्या सभ्यतेने वागवतो. पण आपल्या दाखविता येण्याजोग्या अवयवांना तशी गरज नसते, त्याऐवजी जे अवयव उणे आहेत त्यांना मोठा मान देण्यासाठी देवाने असे शरीर जुळविले आहे. यासाठी की शरीरात कोणतेही मतभेद नसावेत, तर उलट अवयवांनी एकमेकाची काळजी घ्यावी. जर शरीराचा एक अवयव दुखत असेल तर सर्व अवयव त्याच्याबरोबर दुःख सोसतात. एका अवयवाचा सन्मान झाला तर सर्व अवयव त्याच्याबरोबर आनंदित होतात. म्हणून तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि वैयक्तिकरित्या अवयव आहात. शिवाय देवाने मंडळीत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, जे चमत्कार करतात ते, आणि ज्यांना आरोग्य देण्याचे दान आहे ते, जे लोक मदत करतात, जे पुढारी पण करतात व ज्या लोकांना भिन्न भिन्न भाषा बोलण्याचे दान आहे असे लोक ठेवले आहेत. म्हणजे सर्वच प्रेषित नाहीत, सर्वच संदेष्टे नाहीत, सर्व शिक्षक नाहीत, सर्वांना चमत्कार करण्याची शक्ती नाही, सर्वांनाच आरोग्य देण्याची दाने नाहीत, सर्वच अन्य भाषेत बोलत नाहीत, सर्वांनाच भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती नाही. तथापि आत्म्याच्या अधिक मोठ्या दानासाठी प्रयत्न करा. आणि आता मी तुम्हास याहूनही उत्तम मार्ग दाखवितो.